पहिले इतिहास अध्याय एक अदाम शेत अनोश केनान महललेल यारेद हनोक मथुशलह लामेक नोहा शेम हाम आणि याफेत नाफेताचे पुत्र गोमर मागोग माद्य यावान तुबाल मेशेक तिरास गोमरचे पुत्र अश्कनाज रिफात तोगारमा यावानाचे पुत्र अलिशा तारशिश कित्तीम दोदानीम हमाचे पुत्र कुश मिस्राइम पूट व कनान कुशचे पुत्र सबा हविला सप्ता रामा सप्तका रामाचे पुत्र शबा आणि ददान कुशाने निम्रोदाला जन्म दिला जो पृथ्वीवरचा पहिला जगज्जेता बनला. मिस्राइमने लुदीम अनानीम लहाबीम नप्तुहिम पात्रुसिम कसलुहिम ज्यांच्यापासून पलिष्टी झाली व कफ्तोरीम यांना जन्म दिला आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सिदोन व त्यानंतर हेत यबूसी अमोरी गिरगाशी हिव्वी अर्की शिनी अरवादी समारी हमाथी हे होत. एलाम अशूर अर्पक्षद लूद आणि अराम ऊस हूल गेतेर आणि मेशेक हे शेमचे पुत्र. शेलहाचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह. एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान. यक्तानने अल्मोदाद शेलेफ हसरमावेत येरह हदोराम उजाल दिकला एबाल अभिमाएल शबा ओफिर हविला योबाब यांना जन्म दिला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते. शेम अर्पक्षद शेलहू एबर पेलेग रऊ सरूग नाहोर तेरह अब्राम म्हणजेच अब्राहम इसहाक आणि इश्माएल ही अब्राहमाचे पुत्र. ही त्यांची नावे. इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोत मग केदार अदबिल मिप्साम मिश्मा दुमा मस्सा हदद तेमा यतूर नापिश केदमा हे सर्व इश्माएलाचे पुत्र. अब्राहमाची उपपत्नी कटुरा हिचे पुत्र झिमरान यक्षान मदान मिद्यान इश्बाक शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले. एफा एफर हनोक अबिदा एल्दा हे मिद्यानाचे पुत्र. या सर्वांना कटुराने जन्म दिला. इसहाक हा अब्राहमाचा पुत्र. एसाव आणि इस्रायल हे इसहाकाचे पुत्र. एसावाचे पुत्र अलिपाज रघुवेल यऊश यालाम कोरह. अलिपाजचे पुत्र तेमान ओमार सपी गाताम कनाज याखेरीज अलिपाज आणि तिमना यांना अमालेक नावाचा पुत्र होता. नहात जेरह शम्मा मिज्जा हे रघुवेलाचे पुत्र होते. लोटान शोबाल सिबोन अना दिशोन एसर दिशान हे सेईराचे पुत्र. होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिमना नावाची बहीणही होती. अल्यान मानहात एबाल शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र. दिशोन हा अनाचा पुत्र आणि हमरान एशबान इत्रान करान हे दिशोनाचे पुत्र. बिलहान जावान याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दिशानाचे पुत्र. इस्रायलामध्ये या राजांनी राज्य केले. त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला. बेलाच्या नगराचे नाव दिन्हाबा. बेलाच्या निधनानंतर जेरहाचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बसरा येथील होता. योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हुशाम राजा झाला, हा तेमानी देशातील होता. हुशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यांचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवित होते. हदाद मरण पावल्यावर सामला राजा झाला, हा मास्रेका येथील होता. सामला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला, हा नदीवरल्या रहोबोथाचा होता. शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल हनान राजा झाला. बाल हनान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महटाबेल ही मात्रेद हिची कन्या, मात्रेद मेजाहाबची कन्या. पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, अल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पिनोन, कनाज, तेमान, मिप्सार, मागदियेल, इराम हे अदोमाचे नेते झाले. पहिले इतिहास अध्याय 10. आणि पलिष्टी इस्रायलाविरुद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्रायल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले. पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे पुत्र यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अभिनादाब आणि मल्कीशुआ या त्याच्या पुत्रांना पलिष्ट्यांनी मारले. शौलाविरुद्ध त्यांनी घनघोर युद्ध केले आणि तिरंदाजांनी त्यास गाठले. तो तिरंदाजांमुळे असह्य यातनेत होता. नंतर शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, तुझी तलवार काढ आणि तिने मला जोराने आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती येऊन माझ्याशी वाईट रीतीने वागतील. पण त्याचा शस्त्रवाहक तसे करण्यास तयार झाला नाही. तो फार घाबरला होता. म्हणून शौलाने स्वतःची तलवार काढली आणि तिच्यावर तो पडला. जेव्हा त्याच्या शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहिले, तेव्हा त्याचप्रमाणे त्यानेही तलवार उपसून त्यावर पडला व मेला. अशा प्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घराण्यातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले. जेव्हा खोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक इस्रायल मनुष्याने पाहिले की शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत आणि त्यांनी पळ काढला, तेव्हा त्यांनीही आपली नगरे सोडून पळ काढला. नंतर पलिष्टी आले आणि त्यामध्ये राहू लागले. मग असे झाले की दुसऱ्या दिवशी पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीज वस्तू लुटायला आले, तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे पुत्र यांचे मृतदेह सापडले. त्यांनी त्याचे कपडे आणि त्याचे मस्तक व चिलखत काढून घेतले. ही बातमी आपल्या मूर्तींना आणि लोकास कळवायला त्यांनी पलिष्ट्यांच्या देशभर दूत पाठवले. त्यांनी त्याचे चिलखत आपल्या देवाच्या मंदिरात आणि शीर दागोनाच्या मंदिरात टांगले. पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांच्यातील सर्व सैनिक शौल आणि त्याची अपत्ये यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश येथे आणले. याबेश येथे एका मोठ्या एल्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि 7 दिवस उपवास केला. शौल परमेश्वराशी अविश्वासू होता, म्हणून त्यास मरण आले. त्याने परमेश्वराने दिलेल्या सूचना यांचे पालन केले नाही, परंतु भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे सल्ला विचारण्यास गेला. त्याने परमेश्वराकडून मार्गदर्शन घेतले नाही, म्हणून परमेश्वराने त्यास मारले आणि इशायाचा पुत्र दाविद याच्याकडे राज्य सोपवले. पहिले इतिहास अध्याय 11. मग सर्व इस्रायल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे आले व ते त्यास म्हणाले, पहा आम्ही तुझ्याच मासाचे व हाडाचे आहोत. मागील दिवसात शौल जेव्हा आमच्यावर राजा होता तेव्हा लढाईत तू इस्रायलाचे नेतृत्व केले आहेस. परमेश्वर तुझा देव तुला म्हणाला, तू माझ्या इस्रायल लोकांचा मेंढपाळ होशील आणि माझ्या इस्रायल लोकांवर राज्य करशील. असे इस्रायल लोकांचे सर्व वडील राजाकडे हेब्रोन येथे आले आणि दाविदाने परमेश्वरासमोर त्यांच्याशी हेब्रोनात करार केला. तेव्हा त्यांनी दाविदाला इस्रायलावर राजा होण्यास अभिषेक केला. या प्रकारे शमुएलाने सांगितलेले परमेश्वराचे वचन खरे ठरले. दाविद व सर्व इस्रायल लोक यरुश्लेम म्हणजे यबूस या ठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते. यबूसचा रहिवाशी दाविदाला म्हणाला, तू येथे येणार नाहीस. पण तरीही दाविदाने सियोनाचा किल्ला घेतला. हेच दाविदाचे नगर आहे. दाविद म्हणाला, जो कोणी यबूसी लोकांवर प्रथम हल्ला करील तोच माझा सेनापती होईल. सरुवेचा पुत्र यवाब याने प्रथम हल्ला केला म्हणून त्यास सेनापती करण्यात आले. मग दाविदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दाविद नगर पडले. त्याने त्या नगराला चोहीकडे म्हणजे मिल्लो पासून सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला. दाविद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हे दाविदाजवळच्या पुढाऱ्यातील होते. इस्रायलाविषयी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास राजा करावे म्हणून समस्त इस्रायला बरोबर त्याच्या राज्यात खंबीर राहिले. दाविदाकडील उत्तम सैनिकांची यादी. याशबाम हा हकमोनीचा पुत्र 30 जणांचा सेनापती होता. त्याने एका प्रसंगी आपल्या भाल्याने 300 मनुष्यांना ठार मारले. त्यानंतर दोदय ओहोही याचा पुत्र एलाजार तिघा पराक्रमी वीरांपैकी एक होता. पसद मिम येथे हा दाविदा बरोबर होता. पलिष्टे तेथे एकत्र होऊन लढावयाला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक होते आणि पलिष्ट्यांपुढून सैन्य पळून गेले होते. तेव्हा त्यांनी त्या शेतात उभे राहून त्या पलिष्ट्यांना कापून काढले आणि रक्षण केले. परमेश्वराने त्यांची सुटका करून त्यांना मोठा विजय मिळवून दिला. एकदा दाविद अल्लुमाच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी 30 वीरांपैकी 3 जण गुहेत असलेल्या दाविदाकडे खडक उतरून गेले. आणखी एकदा दाविद त्याच्या किल्ल्यात गुहेत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलेहेम मध्ये होते. तेव्हा दाविदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे, तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल. यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिमतीने वाट काढली. बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्यांनी दाविदाला आणून दिले. परंतु त्याने ते पाणी पिण्यास नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वरास अर्पण केले. तो म्हणाला, हे देवा, असले काम माझ्याकडून न होवो. ज्या मनुष्यांनी आपले जीव धोक्यात घातले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? त्यांनी आपला जीव धोक्यात घालून ते आणले आहे. त्याने ते पिण्यास नकार दिला. त्या 3 शूरांनी हे कृत्य केले. यवाबाचा भाऊ अभिषय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने 300 जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. या तिघा सैनिकांबरोबर त्याचा उल्लेख नेहमीच केला जातो. या तिघांपैकी त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले. तरी पण त्याची कीर्ती त्या 3 सुप्रसिद्ध सैनिकासारखी झाली नाही. कपसेल येथला एक बलवान मनुष्य होता. त्याचा पुत्र यहोयादा बनाया याने पुष्कळ पराक्रम केले. त्याने मवाबातील अरियलाच्या 2 पुत्रांना ठार केले. बर्फ पडत असताना गुहेत शिरून त्याने सिंहाचा वध केला. मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने ठार मारले. हा सैनिक 7.5 फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुरई एवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिस्री सैनिकाला ठार मारले. यहोयादाचा पुत्र बनाया याने असे बरेच पराक्रम केले. त्याने अगदी 3 शूरवीरांसारखे नाव मिळवले होते. 30 शूरांपेक्षा बनाया अधिक सन्माननीय होता, पण तो त्या तिघांच्या पदास पोहोचला नाही. दाविदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले. सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असायल, बेतलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहनान, हरोरी शमोत, हेलस पलोनी, तकोईच्या तिक्केशचा पुत्र इरा, अनाथोतचा अबियजर, सिब्बखय, हुशाथी, इलाय, अहोही, मरहत नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद, बन्यामिनांच्या संतानांमधला गिबोथकर रिबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी, गाशच्या झऱ्यांजवळचा हुरय, अबियल अरबाथी, अजमावेत बहरुमी, अलिहाबा शालबोनी, हमेश गिज्जोनी याचे पुत्र शागे हरारी याचा पुत्र योनाथान, हरारी साखार याचा पुत्र अहियाम, ऊरचा पुत्र अलिफल, हेफेर मखेराथी, हलिया पलोनी, हेस्री कर्मेली, एजबयचा पुत्र नारय, नाथानाचा भाऊ योएल, हगरीचा पुत्र मिभार, सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, इरा इथ्री गारेब इथ्री उरिया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद, शिजा रौबेनी याचा पुत्र अदिना, हा रौबेन्याचा अधिकारी व 30 शूरांपैकी एक, माकाचा पुत्र हनान आणि योशाफाट मिथनी, उज्जिया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा व इयेल, शिमरीचा यदियेल योहा तिसी आणि त्याचा भाऊ योहा, अलियेल महवी व एलानाचे पुत्र अरियब आणि योशव्या इथमा मवाबी, अलियेल ओबेद आणि यासियेल मसोबाई. पहिले इतिहास अध्याय 12. किशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते. धनुष्यबाण चालवणे किंवा गोफण गुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामिनच्या वंशात ते शौलाचे नातेवाईक होते. अहियेजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमायाचे हे पुत्र, त्यानंतर यजियल आणि पेलेट हे अजमावेत याचे पुत्र, अनाथोत्स येथील बराका व येहू, गिबोन येथील इश्माया हा 3 वीरांपैकी एक आणि त्या 3 वीरांचा प्रमुख, गदेरात लोकांमधून यर्मया, यहजियल, योहानान आणि योजाबाद, एलुजय, यरिमोत, बाल्या, शमर्या, हरुफी, शफाट्या, एल्काना, इश्शिया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरहाचे वंशज, तसेच यरोहाम गदोरी याचे पुत्र योएला आणि जबद्या. गादी यांच्यातील काही लोक दाविदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते. गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलियाब तिसरा, मिश्मन्ना चौथ्या क्रमांकावर तर यिर्मया 5व्यावर होता. अत्तय 6वा, अलियेल सातवा, योहानन आठवा, एल्जाबाद नववा, यिर्मया दहावा, मखमन्ने अकरावा हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता. वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्दिन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले. बन्यामिन आणि यहुदा वंशातील लोकही दाविदाला गढीत येऊन मिळाले. दाविदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना म्हणाला, मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता, पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो. अमासाई याच्यावर आत्मा आला. तो 30 जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला, दाविदा आम्ही तुझे आहोत, इशायाच्या मुला आम्ही तुझ्या बाजूने आहोत. शांती, तुला शांती असो. तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो. तेव्हा दाविदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले. मनुष्याचे काही जण दाविदाला येऊन मिळाले. तो पलिष्ट्यांबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले, पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही, कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दाविदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, दाविद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलात तर आपल्या जीवाला धोका होईल. तो जेव्हा सिकलागला गेला त्याच्या बरोबर आलेले मनुष्यचे लोक अदना, योजाबाद, यदियेल, मिखायल, योजाबाद, अलिहू आणि सिल्थय हे सर्व मनुष्य वंशातील सरदार होते. लुटारूंच्या टोळींविरुद्ध तोंड द्यायला त्यांनी दाविदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दाविदाच्या सैन्यात ते अधिकार पदावर चढले. देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दाविदाच्या मदतीला येणाऱ्यात दिवसेंदिवस भर पडत गेली. आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे हेब्रोन नगरात शौलाचे राज्य दाविदाच्या हाती द्यावे म्हणून सशस्त्र सैनिक त्याच्याकडे आले. यहुदाच्या घराण्यातील 6,800 सैनिक ढाल आणि भाले यासह लढाईस सशस्त्र होते. शिमोनाच्या कुळातून 7,100 लढाईस तयार असे शूर सैनिक होते. लेवीच्या कुळातून 4,600 शूरवीर होते. अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर 3,700 लोक होते. सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या वडिलाच्या घराण्यातील 22 सरदार त्याने बरोबर आणले होते. बन्यामिनाच्या वंशातील 3,000 जण होते. ते शौलाचे नातेवाईक होते. तोपर्यंत ते बहुतेक शौलाच्या घराण्याशी एकनिष्ठ होते. इफ्रायमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले असे 20,800 शूर सैनिक होते. मनुष्याच्या अर्ध्या वंशातील 18,000 लोक दाविदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली. इस्साखाराच्या घराण्यातील 200 जाणती व जबाबदार माणसे आली. इस्रायलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते. जबलून घराण्यातले 50,000 अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दाविदाशी ते एकनिष्ठ होते. नफ्तालीच्या घरातून 1,000 सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे 37,000 लोक होते. दानच्या वंशातून 28,000 जण युद्धाला तयार होते. आशेर वंशातून 40,000 सैनिक युद्धावर जायला तयार होते. यार्देन नदीच्या पूर्वेकडील रौबेनी, गादी आणि मनुष्याच्या अर्ध्या वंशातील 1,20,000 लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते. हे सर्वजण पराक्रमी होते. दाविदाला इस्रायलाचा राजा करायचे या बाबतीत इतर इस्रायल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्रायल मधील इतर लोकांचीही दाविदाने राजा व्हावे हीच इच्छा होती. त्यांनी तेथे दाविदाबरोबर 3 दिवस घालवले. खाण्याचा व पिण्याचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्यांच्या बरोबर सर्व अन्न पुरवठा देऊन पाठवले होते. याखेरीज इस्साखार, जबलून, नफ्ताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव, उंट, खेचरे व गायबैल यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणिक, अंजिराच्या ढेपा, मनुकांचे घोस, द्राक्षारस, तेल, गायबैल व मेंढरे असे बरेच काही आणले, कारण इस्रायलामध्ये उत्सव चालला होता. पहिले इतिहास, अध्याय 13. दाविदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला. मग दाविदाने इस्रायल मधील सर्व मंडळीस म्हटले, तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल, तर आपले भाऊ इस्रायलच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरात व खेड्यात त्यांच्या बरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू. आपल्या देवाचा कोष आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही. तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली, कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती. किर्यात यारीमहून देवाचा कोष आणण्यासाठी दाविदाने मिसर मधील शिहोर नदीपासून लेबो हमातच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्रायल लोकांस एकत्र जमवले. करुबांवरती राहणारा देवाचा कोष, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे, तो यहुदातील बाला म्हणजेच किर्यात यारीम इथून आणावा म्हणून दाविदासह सर्व इस्रायली तिकडे चढून वर गेले. मग त्यांनी देवाचा कोष अबिनादाबाच्या घरातून काढून तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अय्यो हे दोघे जण ही गाडी हाकत होते. दाविद आणि इस्रायल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुती गीते गात, वीणा, सतार, डफ, झांजा, कर्णे इत्यादी वाद्य वाजवत ते चालले होते. किद्रोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहोचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोष धरण्यास हात पुढे केला. तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला. परमेश्वराने उज्जाला असा मार दिला याचे दाविदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा असे आहे. दाविदाला त्या दिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, आपल्या घरी मी देवाचा कोष कसा आणू. त्यामुळे दाविदाने दाविद नगरात तो कोष आणला नाही, पण तो ओबेद अदोमी गित्ती याच्या घरात एका बाजूला नेऊन ठेवला. मग देवाचा कोष ओबेद अदोम याच्या घरात 3 महिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले. पहिले इतिहास, अध्याय 14. नंतर सोराचा राजा हिराम याने दाविदाकडे दूत पाठवले आणि याखेरीस त्याने गंधसरूचे लाकडे, गवंडी, सुतार दाविदासाठी त्याने घर बांधले. तेव्हा परमेश्वराने आपल्याला इस्रायलावर राजा केले आहे हे दाविदाला समजले आणि इस्रायलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले. यरुश्लेम मधल्या आणखी काही स्त्रियांशी दाविदाने लग्ने केली आणि तो आणखी पुत्र पौत्राचा पिता झाला. यरुश्लेमेमध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे अशी, शम्मुआ, शोबाब, नाथान, शलमोन, इभार, अलिशवा, एलप्लेट, नोगा, नेफेग, याफी, अलिशामा, बेल्यादा, अलिफ्ले. आता सर्व इस्रायलावर राजा होण्यासाठी दाविदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ठ्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दाविदाचा शोध करायला निघाले. पण दाविदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला आणि पलिष्ठ्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले. मग दाविदाने देवाला विचारले, तो म्हणाला, पलिष्ठ्यांवर मी हल्ला करू काय, मला तू त्यांच्यावर जय देशील काय? परमेश्वराने त्यास सांगितले, हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईन. मग दाविद आणि त्याची माणसे बाल परासिम येथपर्यंत जाऊन पोहोचली आणि तेथे त्याने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडलो आहे. त्या ठिकाणाचे नाव बाल परासिम असे पडले आहे. पलिष्ठ्यांनी आपले देव तिथेच टाकले आणि दाविदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली. रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ठ्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. दाविदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला, तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरून जाऊ नकोस, तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा. तुतीच्या झाडांच्या शेंड्यामधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील, तेव्हा लढाईला पुढे निघून जा, कारण देव पलिष्ठ्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे. दाविदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दाविदाने आपल्या लोकांसह पलिष्ठ्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरापर्यंत त्यांनी पलिष्ठ्यांच्या सैन्याला झोडपून काढले. त्यामुळे दाविदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली. पहिले इतिहास अध्याय 15. दाविदाने दाविद नगरात स्वतःसाठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोष ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला. मग दाविद म्हणाला, फक्त लेवींनाच देवाचा कोष वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्व काळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे. मग दाविदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्रायल लोकास यरुश्लेमेत एकत्र जमा केले. दाविदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले. कहाथाच्या घराण्यातील उरियेल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे 120 माणसे होती. मरारीच्या कुळातल्या असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक 220 माणसे होती. गर्शोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे 130 माणसे होती. अलिसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक 200 माणसे होती. हेब्रोनच्या वंशातला अलियेल त्यांचा नेता होता व त्यांचे नातेवाईक 80 माणसे होती. उज्जियलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक 112 माणसे होती. दाविदाने मग सादोक आणि अब्याथार याचकांना बोलावले आणि तसेच उरियेल, असाया, योएल, शमाया, अलियेल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले. दावीद त्यांना म्हणाला, तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात, तुम्ही आपल्या भावांसहित आपणास पवित्र करा, यासाठी की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा. पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधींचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली. यावरून याजक व लेवी यांनी इस्रायलाचा देव परमेश्वर याचा कोष आणण्यासाठी आपणास पवित्र केले. मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिल्या. दाविदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की सतार, वीणा ही तंतुवाद्ये, झांजा ही संगीतवाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उच्च स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावातले गायकांची नेमणूक करा. लेवींना मग हेमान आणि त्याचे भाऊ असाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र, असाफ बरेख्याचा पुत्र, एथान कुशायाचा पुत्र, हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते. याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता, जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोत, अहियेल, उन्नी, अलियाब, बनाया, मासेया, मतिथा, अलिफले, मिकनेया, ओबेद अदोम आणि इएल हे ते होत. हे द्वारपाल होते. हेमान, असाफ आणि एथान हे गाणारे यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते. जखऱ्या, अजियेल, शमीरामोत, यहियेल, उन्नी, अलियाब, मासेया, बनाया हे अलेमोत या सुरावर तंतुवाद्य वाजवायला नेमले होते. मतिथ्या, अलिफ्ले, मिकनेया, ओबेद अदोम, इएल आणि अजज्जा हे शमीनीत सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते. लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती. बरेख्या आणि एल्काना हे कोशाचे रक्षक होते. शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना करणे वाजवत होते. ओबेद अदोम आणि यहिया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते. अशा प्रकारे दावीद, इस्रायलामधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले. परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने सहाय्य केले. त्यांनी 7 बैल आणि 7 मेंढे यांचे यज्ञार्पण केले. कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दाविदाने तागाचे एफोद घातले होते. अखेर सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगांच्या नादात करणे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतुवाद्ये वाजत त्यांनी तो आणला. पण परमेश्वराच्या कराराचा कोश दाविद नगरात पोहोचला तेव्हा शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दाविद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतकरणात त्यास तुच्छ लेखले. पहिले इतिहास अध्याय 16. त्यांनी देवाचा कोश दाविदाने उभारलेल्या तंबू मध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यार्पणे अर्पिली. मग होमार्पणे आणि शांत्यार्पणे अर्पिण्याचे समाप केल्यावर दाविदाने परमेश्वराच्या नावाने लोकास आशीर्वाद दिला. मग त्याने इस्रायलातील प्रत्येक स्त्री पुरुषाला एक एक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एक एक ढेप वाटून दिली. मग दाविदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले. असाफ हा पहिल्या गटाचा प्रमुख होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोत, अहियेल, मतिथ्या, अलियाब, बनाया, ओबेद अदोम आणि इएल हे सतारी आणि वीणा वाजवत असत. बनाया आणि यहजियेल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत. तेव्हा त्या दिवशी पहिल्याने दाविदाने असाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले. परमेश्वराचे स्तवन करा, त्याच्या नावाने हाक मारा, राष्ट्रास त्याची कृत्ये कळवा. त्याचे गायन करा, त्याचे स्तुतिगान करा, त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतकरण आनंदित होऊ. परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा, निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा, त्याने केलेल्या आश्चर्यकारक कृत्यांची आठवण करा, त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा. त्याचा सेवक इस्रायल याचे वंशज हो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या लोकांनो, तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत, त्याच्या कराराचे सर्व काळ स्मरण करा, त्याने हजारो पिढ्यास आज्ञा पिलेले त्याचे वचन आठवा, त्याने अब्राहमाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा, आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली. याकोबासाठी त्याने तोच नियम केला आणि इस्रायलाशी सर्व काळचा करार केला. तो म्हणाला, मी तुला कनान देश तुमच्या वतनाचा वाटा असा देईन. मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता. तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता, एका राज्यातून दुसऱ्या जात होता, पण त्याने कोणाकडूनही त्यांना दुःखी होऊ दिले नाही. त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली. ते राजांना म्हणाले, माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका, माझ्या संदेशांना इजा करू नका. पृथ्वीवरील समस्त लोक हो, परमेश्वराचे स्तवन करा, त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा, त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा, सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहीर सांगा. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे, कारण सर्व राष्ट्रातली सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्त्या आहेत, पण परमेश्वराने आकाश निर्माण केले, महिमा आणि प्रताप त्याच्या पुढे आहेत, सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत. अहो लोकांच्या कुळांनो, परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा. परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या. त्याच्या पुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. त्याच्या समोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो, पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे, ते हलवता येणार नाही. पृथ्वी उल्लासित होऊ आणि आकाश आनंदित होऊ. राष्ट्रांमधल्या लोकांस सांगा की परमेश्वर राज्य करतो. समुद्र आणि त्यातले सर्व काही आनंदाने गजर करो. शेत व त्यातील सर्व काही उत्सव करो. अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील, कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्व काळ टिकणारी आहे. आणि म्हणा, हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार, आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रांपासून सोडीव, आणि तुझ्या पवित्र नावाची उपकार स्तुती करावी, आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे. इस्रायलाचा देव परमेश्वर अनादिकाळापासून अनंत काळपर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी आमेन म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. मग असाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दाविदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले. त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दाविदाने ओबेद अदोम यांच्या बरोबर 68 नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदुथुनाचा पुत्र ओबेद अदोम यांना होसासोबत द्वारपाल केले होते. सादोक याजक आणि त्याच्या बरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवास मंडपासमोर सेवा करण्यास नेमले. ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याने इस्रायलास आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते. आणि त्यांच्या बरोबर हेमान, यदुथून, बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्व काळ टिकणारी आहे. हेमान आणि यदुथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदुथुनाचे पुत्र द्वार रक्षक होते. नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दाविदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला. पहिले इतिहास अध्याय 17. आणि असे झाले की राजा दाविद आपल्या घरी राहत होता. तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, पहा मी गंधसरूच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच राहत आहे. तेव्हा नाथान दाविदास म्हणाला, जा तुझ्या मनात जे आहे ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानाकडे आले व म्हणाले, जा आणि माझा सेवक दाविद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही, कारण मी इस्रायलास वर आणले. त्या दिवसापासून आजपर्यंत मी मंदिरात राहिलेलो नाही, त्याऐवजी मी विविध ठिकाणी तंबूतून व मंडपातूनच राहत आलो आहे. सर्व इस्रायला बरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्रायलाच्या पुढाऱ्यातील कोणा एकालाही माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय? तर आता माझा सेवक दाविद याला सांग की सर्व शक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तू माझ्या इस्रायल लोकांचा अधिपती व्हावे, म्हणून मी तुला गायरानातून मेंढरांच्या मागून काढून घेतले आणि जेथे कोठे तू गेलास त्या ठिकाणी मी तुझ्या बरोबर होतो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्या पुढून कापून टाकले आणि पृथ्वीवर जे कोणी महान लोक आहेत त्यांच्या नावासारखे मी तुझे नाव करीन. माझ्या इस्रायल लोकास मी एक जागा नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थिर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही. मी माझ्या इस्रायल लोकांवर न्यायाधीश नेमले होते, त्या दिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन. मी तुला आणखी सांगतो की परमेश्वर तुझे घर बांधील आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजांकडे गेल्यावर मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र त्यास मी उभे करीन. मी त्याचे राज्य स्थापीन, तो माझ्यासाठी घर बांधील आणि मी त्याचे सिंहासन सर्व काळ स्थापित करीन. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्यापूर्वी शौल राज्य करत होता, त्याच्यावरची मी कृपादृष्टी काढून घेतली, तशी तुझ्यावरची माझी कृपादृष्टी दूर करणार नाही. मी त्यास माझ्या घरात आणि राज्यात सर्व काळ ठेवीन, त्याचे राजासन सर्व काळ स्थापीन. नाथान दाविदाशी बोलला आणि त्याने त्यास सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले. नंतर दाविद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला. तो म्हणाला, हे परमेश्वरा देवा, मी कोण आहे आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यंत आणले आहेस? आणि हे देवा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट होती, पण तू तुझ्या सेवकाच्या घराविषयी भविष्यात येणाऱ्या बऱ्याच दिवसांबद्दल बोलला आहेस. व हे परमेश्वर देवा, मला तू भविष्यातील पिढ्या दाखवल्या आहेत, तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी दाविद तुला काय बोलू, तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस. हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतू पूर्ण व्हावा म्हणून तू या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अद्भुत कृत्य केलीस. हे परमेश्वरा, जे सर्व आम्ही आजवर आमच्या कानांनी ऐकले त्याप्रमाणे तुझ समान कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही आणि तुझ्या इस्रायल लोकांसारखे दुसरे कुठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू आपलेच लोक व्हावे म्हणून देव स्वतः त्यांना मिस्रातून सोडवण्यास गेला. या तुझ्या लोकास तू मिस्रातून सोडवले तिच्या देखत व महान भयानक कृत्य करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिस्रातून सोडवले होते त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रास घालवून दिले. तू इस्रायलांना आपले स्वतःचे लोक सर्व काळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास. म्हणून आता हे परमेश्वरा तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस ते सर्व काळ स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर. तुझे नाव सर्व काळ स्थापित व्हावे व थोर केले जावे असे म्हणून सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव आहे दावीद तुझा सेवक याचे घराणे तुझ्या समोर स्थापित व्हावे. कारण माझ्या देवा तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरता तुझ्या सेवकाला तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे. आता हे परमेश्वरा तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे. तर आता संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्या पुढे सर्व काळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा तू आशीर्वाद दिलास आणि ते सर्व काळ आशीर्वादित आहे. पहिले इतिहास अध्याय 18. यानंतर असे झाले की दाविदाने पलिष्ट्यांवर स्वारी केली आणि त्यांचा पराभव केला. त्याने पलिष्ट्यांच्या हातातून गत आणि त्यांची गावे घेतली. मग त्याने मवाबाचा पराभव केला आणि मवाबी लोक दाविदाचे सेवक झाले आणि त्यास कर देऊ लागले. मग सोबाचा राजा हद्देजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत स्थिर करण्यास जात असता दाविदाने हमाथाजवळ त्याचा पराभव केला. दाविदाने त्याच्याकडून 1,000 रथ 7,000 सारथी आणि 20,000 पायदळ एवढे घेतले. दाविदाने रथाच्या जवळपास सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या पण त्यातून 100 रथाचे घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले. जेव्हा दिमिश्क नगरातील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजर याच्या मदतीला आले त्यांच्यापैकी 22,000 लोकांसही दाविदाने जीवे मारले. नंतर अराम मधील दिमिश्कात दाविदाने बस्थान बसवले. अरामी लोक दाविदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशा प्रकारे दाविद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे. हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दाविदाने काढून घेतल्या आणि त्या यरुश्लेमेला आणल्या. हद्देजराचे नगरे टिमत आणि कून यातून दाविदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरून नंतर शलमोनाने पितळी समुद्र गंगा व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली. जेव्हा दाविदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोऊ हुमात नगराचा राजा याने ऐकली तेव्हा त्याने हदोराम या आपल्या पुत्राला दाविद राजाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले. कारण दाविद हद्देजराविरुद्ध लढला व त्याचा पराभव केला. तोऊ आणि हद्देजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने आपल्या बरोबर सोने रुपे पितळ याची भांडी आणली. जे सोने रुपे त्याने सर्व राष्ट्रांपासून अदोम मवाब अम्मोनी पलिष्टी आणि अमालिकी यांच्यापासून घेतले होते ती भांडीही दाविद राजाने परमेश्वरास समर्पिली. सरुवेचा पुत्र अभिषय याने क्षार खोऱ्यात 18,000 अदोमी लोकास मारले. अदोमामधील अभिषयने मजबूत बस्तान बसवले आणि सर्व अदोमी दाविदाचे सेवक झाले. परमेश्वराने दाविदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला. दाविदाने सर्व इस्रायलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतीने वागत असे. सरुवेचा पुत्र यवाब हा दाविदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबार नवीस त्याचा अधिकारी होता. अहिटुबाचा पुत्र सादोक आणि अभ्याथाराचा पुत्र अभिमलेक याजक होते. शऊशा हा नियमशास्त्र शिक्षक होता. यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवर जबाबदार अधिकारी होता. दाविदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते. पहिले इतिहास अध्याय 19. आणि यानंतर असे झाले की अम्मोन यांचा नहाश राजा याचा मृत्यू झाला व त्याच्या जागी त्याचा पुत्र राजा झाला. दाविद म्हणाला, नहाशाचा पुत्र हनून याच्यावर मी दया करीन, कारण त्याच्या पित्याने माझ्यावर दया केली होती. असे म्हणून दाविदाने हनूनच्या सांत्वनेसाठी आपले दूत अम्मोनी लोकांच्या देशी पाठवले. तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हनूनला म्हणाले की दाविदाने तुझे सांत्वन करण्याकरता किंवा तुझ्या मृत पित्याचा मान केला असे तुला वाटते का? त्याने या लोकास तुझा प्रदेश पाहण्यास आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्यास तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे. हे ऐकून हनुनाने दाविदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. त्यांची कमरेपर्यंतची वस्त्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले. मग कोणी जाऊन दाविदाला ही बातमी सांगितली तेव्हा त्याने भेटण्यास माणसे पाठवली, कारण त्या मनुष्यांना मोठी लाज वाटली. आणि राजाने त्यांना निरोप पाठवला, तुमच्या दाढ्या वाढेपर्यंत तुम्ही यरिहो येथे राहा, मग इकडे या. जेव्हा अमोन्यांनी पाहिले की दाविदाला आम्ही दुर्गंध असे झालो आहोत, तेव्हा हनून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपोटेमिया व अराम माका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी 1000 किक्कार रुपये पाठवले. अम्मोन्यांनी 32,000 रथ व माकाचा राजा व त्याचे लोक मोलाने ठेवले. तेव्हा त्यांनी येऊन मेजबा नगराजवळ तळ दिला. अम्मोनी आपल्या नगरातून एकत्र होऊन लढायला आले. दाविदाने हे ऐकले तेव्हा त्याने यवाबाला आणि त्याच्या सर्व सैन्यासकट पाठवले. अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी नगराच्या वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते. सैन्याच्या दोन तुकड्या आपल्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे. हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्रायलातील चांगल्या लढवय्यांना निवडले आणि अरामी सैन्याविरुद्ध त्यांची व्यवस्थित मांडणी केली. उरलेल्या इस्रायली सैन्याला आपला भाऊ अभिषयाच्या हाती सोपवले आणि त्याने या सैन्यांची अम्मोन्यांविरुद्ध लढण्यास मांडणी केली. यवाब म्हणाला, अरामाचे सैन्य जर माझ्यापेक्षा बलवान ठरले तर अभिषय तू मला सोडव, पण अम्मोनी सैन्य तुझ्यापेक्षा बलवान ठरले तर मी तुला सोडवीन. बलवान हो व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग ते परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो. मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुद्ध लढाई करण्यास चालून गेले तेव्हा इस्रायल सैन्यापुढून पळाले. अरामाचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन यांनीही पलायन केले. अभिषय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुश्लेमेला परत आले. आणि इस्रायल पुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदी पलीकडील आपल्या लोकास बोलावून घेतले. शोफक हा हद्देजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दाविदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्रायल लोकास एकत्र जमवले आणि यार्देन नदी पलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले. इस्रायल लोकांसमोरून अराम्यांनी पळ काढला. दाविदाने व त्याच्या सैन्याने 7,000 अरामी सारथी आणि 40,000 अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफक यालाही त्यांनी मारून टाकले. आणि इस्रायलाने आपला पाडाव केला आहे हे जेव्हा हद्देजराच्या सर्व सेवक व राजांनी पाहिले तेव्हा त्यांनी दाविदाशी तह केला व ते त्याचे चाकर झाले. म्हणून अरामी पुन्हा अम्मोनी लोकास मदत करण्यास घाबरले. अशा रीतीने अरामी लोक अम्मोनींना मदत करण्यास तयार नव्हते. पहिले इतिहास अध्याय 2 ही इस्रायलाचे पुत्र असे रौबेन, शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार, जबलून, दान, योसेफ, बन्यामीन, नफ्ताली, गाद व आशेर, एर, ओनान व शेला हे यहुदाचे पुत्र. बतशुआ या कनानी स्त्री पासून त्यास झाली. यहुदाचा प्रथम जन्मलेला पुत्र एर हा परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होता, त्यामुळे एरला त्याने मारून टाकले. यहुदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहुदाचे हे 5 पुत्र होते. हेस्रोन आणि हामूल हे पेरेसचे पुत्र होते. जेरहला 5 पुत्र होते, ते म्हणजे जिमरी, एथान, होमान, कलकोल व दारा. जिमरीचा पुत्र कर्मी, कर्मीचा पुत्र आखार. त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्रायलांवर संकट आणले. एथानाचा पुत्र अजर्या होता. यरहमेल, राम आणि कलुबाय हे एस्रोनाचे पुत्र होते. अम्मीनादाब हा रामाचा पुत्र. अम्मीनादाब हा नहशोनाचा पिता. नहशोन हा यहुदाच्या लोकांचा नेता होता. नहशोनचा पुत्र सलमा. बवाज हा सलमाचा पुत्र. बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला. इशायास ज्येष्ठ पुत्र अलियाब, दुसरा अबिनादाब आणि तिसरा शिमा. चौथा नथनेल, पाचवा रद्दाय, सहावा ओसेम, सातवा दाविद यांचा पिता झाला. सरुआ आणि अभिगईल या त्यांच्या बहिणी. अभिषय, यवाब आणि असायल हे तिघे सरुएचे पुत्र होते. अमासाची आई अभिगईल व अमासाचे पिता यथेर हे इश्मायली होते. हेस्रोनाचा पुत्र कालेब. यरियोथाची कन्या अजुबा ही कालेबाची पत्नी. या दोघांना पुत्र झाले. येशेर, शोबाब आणि अर्दोन हे अजुबाचे पुत्र. अजुबा मेल्यानंतर कालेबने एफ्रात हिच्याशी लग्न केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर. हूरचा पुत्र उरी. उरीचा पुत्र बसालेल. नंतर हेस्रोनाने वयाच्या 60व्या वर्षी माखीरच्या कन्येशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादाचा पिता. त्याच्यापासून तिला सगूब झाला. सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात 23 नगरे होती, पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनात यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची 60 शहरे घेतली. ती सर्व गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती. हेस्रोन हा कालेब एफ्रात येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबिया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अशूर हा झाला. यरहमेल हा हेस्रोनाचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहिया ही यरहमेलची पुत्र होती. यरहमेलला दुसरी पत्नी होती. तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती. यरहमेलचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामिन आणि एकर हे होत. शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अभिशूर हे शमयाचे पुत्र. अभिशूराच्या पत्नीचे नाव अभिहाईल. त्यांना अहबान आणि मोलीद हे दोन पुत्र झाले. सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला. अप्पईमचा पुत्र इशी, इशीचा पुत्र शेशान, शेशानाचा पुत्र अहलय, शमयाचा भाऊ यादा. याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला. पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र. ही यरहमेलची वंशावळ होती. शेशानाला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता, त्याचे नाव यरहा. शेशानने आपली कन्या, आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला. अत्ताय नाथानाचा पिता झाला आणि नाथान जाबादाचा पिता झाला. जाबाद एफलालचा पिता झाला. एफलाल हा ओबेदचा पिता झाला. ओबेद येहूचा पिता झाला. येहू अजऱ्याचा पिता झाला. अजऱ्या हेलसचा पिता झाला आणि हेलस एलासाचा पिता झाला. एलास सिस्मायाचा पिता झाला. सिस्माय शल्लूमचा पिता झाला. शल्लूम यकम्याचा पिता झाला. यकम्या अलिशामाचा पिता झाला. यरहमेलाचा भाऊ कालेब याचे पुत्र. त्यापैकी मेशा हा प्रथम जन्मलेला. मेशाचा पुत्र जीफ. मारेशाचा पुत्र हेब्रोन. कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे पुत्र. शमाने रहम याला जन्म दिला. रहमाचा पुत्र यकर्म. रेकेमाचा पुत्र शमय. शमयाचा पुत्र मावोन. मावोन हा बेतसूरचा पिता. कालेबला एफा नावाची उपपत्नी होती. तिला हरान, मूसा, गाजेज हे पुत्र झाले. हरान हा गाजेजचा पिता. रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ पुत्र हे यहदायचे पुत्र. माका ही कालेबची उपपत्नी. हिला शेबेर आणि तिरहना हे पुत्र झाली. तिला मद्यानाचा पिता शाफ आणि मखबेना व गिबा यांचा पिता. शवा हेही तिला झाले. अक्सा ही कालेबची कन्या. ही कालेबची वंशावळ होती. इफ्रातेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्यात यारिमाचा पिता शोबाल. बेतलेहेमचा पिता सलमा आणि बेत गेदेराचा पिता हरेफ. किर्यात यारिमचा पिता शोबाल याचे वंशज हरोवे. मनुहोथ मधील अर्धे लोक आणि किर्यात यारिम मधील घराणे इथ्री, पुथी, शुमाथी आणि मिश्राई हे ते होत. त्यापैकी मिश्राईम पासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले. सलमाचे वंशज बेतलेहेम व नटोफाती, अटरोथ, बेथ यवाब, अर्धे मानहतकर आणि सारे लोक. शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेस मध्ये राहणारी लेखकांची घराणी. हे नकलवीस म्हणजे रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मत याच्या वंशातले केनी लोक होते. पहिले इतिहास अध्याय 20. आणि असे झाले की राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला, पण दाविद यरुश्लेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला तेव्हा त्यांचा पराभव केला. दाविदाने त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुगुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडीत मुगुटाचे वजन 1 किक्कार होते. तो दाविदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली. त्या नगरातील लोकांस बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाडी, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला झुंपले. अम्मोन यांच्या सर्व नगरांमध्ये दाविदाने हेच केले. मग दाविद आणि त्याचे सैन्य यरुश्लेमेला परतले. यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्रायल लोकांचे पलिष्ट्यांशी युद्ध झाले. या लढाईत शिब्बकय हुशाथी याने सिप्पयाला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता व पलिष्टी लोक त्यांना शरण आले. पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईराचा पुत्र एलहानान याने गथच्या गल्ल्याथाचा भाऊ लहमी याला ठार केले. त्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती. गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच मनुष्य होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहा सहा अशी एकंदर 24 बोटे होती. तोही रेफाईच्या वंशातला होता. त्याने इस्रायल सैन्याची निंदा केली. तेव्हा दाविदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानने त्यास ठार केले. ही गत रेफाईच्या नगरातील संतती होती आणि ते दाविदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले. पहिले इतिहास अध्याय 21. आणि सैतान इस्रायला विरुद्ध उठला व त्याने दाविदाला इस्रायलाची मोजणी करण्यास भाग पाडले. दाविद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, जा बैरशेबा पासून दानापर्यंत सर्व इस्रायल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहीत व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या. यवाब म्हणाला, परमेश्वर आपले सैन्य आहे, त्यापेक्षा 100 पटीने अधिक वाढवू. पण माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाहीत का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्रायलावर त्याने दोष का आणावा? पण राजाचा शब्द यवाबा विरुद्ध अंतिम होता. त्यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्रायलातून फिरला. मग यरुश्लेमाला परत आला. मग यवाबाने दाविदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्रायलात 11 लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहुदात 4,70,000 पुरुष होते. पण लेवी आणि बन्यामिन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता. देवाला या कृतीमुळे वाईट वाटले, म्हणून त्याने इस्रायलावर मारा केला. मग दाविद देवाला म्हणाला, मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे. परमेश्वर दाविदाचा संदेशता गादला म्हणाला, जाऊन दाविदाला सांग, परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्या पुढे 3 पर्याय ठेवतो, त्यातली एक निवड. मग गाद दाविदाकडे गेला व त्यास म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे असे आहे, त्यातून एक निवड. 3 वर्षाचा दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा, किंवा इस्रायलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात 3 दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी. तर आता ज्याने मला पाठवले त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग. मग दाविद गादला म्हणाला, मी गंभीर अडचणीत आहे, मला लोकांच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडू दे, कारण त्याच्या दयेची कृती फार महान आहे. तेव्हा परमेश्वराने इस्रायलावर मरी पसरवली आणि त्यामध्ये 70,000 लोक मृत्युमुखी पडले. यरुश्लेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला. तो तिचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, पुरे झाले, आता तुझा हात मागे घे. त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबुसी याच्या खळ्याजवळ उभा होता. दाविदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरुश्लेमेवर उगारली होती. तेव्हा गोंताड घातलेले दाविद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले. दाविद देवाला म्हणाला, सैन्याची मोजणी करण्याचा हुकूम मी दिला होता की नाही? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुष्ट काम केले आहे, पण या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी विनंती करतो तुझा हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडून तू आम्हास शिक्षा दे, पण तुझ्या लोकास या मरीने शिक्षा देऊ नको. मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की तू दाविदाला सांग. दाविदाने वर जाऊन अर्णान यबुसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी. मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दाविद वरती गेला. अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता. तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्या बरोबर होते. ते लपले आणि दाविद अर्णानाकडे आला. तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दाविदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दाविदाला तोंड जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला. मग दाविद अर्णानाला म्हणाला, हे खळे मला विकत दे, त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन. अर्णान दाविदाला म्हणाला, माझ्या स्वामी, राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे आणि अन्नार्पणासाठी गहू, हे सर्व मी तुम्हास देईन. तेव्हा राजा दाविद अर्णानाला म्हणाला, नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन, कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्या वाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही. आणि दाविदाने त्या जागेसाठी अर्णानाला 600 शेकेल सोने दिले. दाविदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले. मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. त्यावेळेस जेव्हा दाविदाने पाहिले की अर्णान यबुसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले, तेव्हा त्याने तेथे यज्ञ केला. कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवास मंडप आणि होमार्पणाची वेदी त्या काळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती. पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दाविद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता. पहिले इतिहास अध्याय 22. मग दाविद म्हणाला, हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर आहे. इस्रायलांची होमार्पणाची वेदीही इथेच केली जाईल. इस्रायलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वांना दाविदाने त्याच्या सेवकांना आज्ञा देऊन एकत्र बोलावून घेतले. देवाचे मंदिर बांधण्यासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. दाविदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजगऱ्यांसाठी लागणारे लोखंड पुरवले. त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ सिदोन आणि सोर या नगरातील लोकांनी गंधसरूचे पुष्कळ लाकूड दाविदाकडे आणले. आणि ते लाकूड तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण होते. दाविद म्हणाला, माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अनअनुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषत उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिद्ध आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन, असे म्हणून दाविदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली. मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलवले. इस्रायलाचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्यास आज्ञा दिली. दाविद शलमोनाला म्हणाला, माझ्या मुला, माझा देव परमेश्वर याच्या नावासाठी मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती, पण परमेश्वर माझ्याकडे आला व म्हणाला, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यामध्ये पुष्कळ रक्त पाडले, तेव्हा तुला माझ्यासाठी मंदिर बांधता येणार नाही, कारण तू माझ्या पुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे. मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या सर्व शत्रूंपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन, कारण त्याचे नाव शलमोन असे होईल. आणि इस्रायलास त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन. तो माझ्या प्रित्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन. त्याचे राजासन मी इस्रायलावर सर्व काळ पर्यंत स्थापित करेल. आता माझ्या मुला, परमेश्वर तुझ्या बरोबर असो व तुला यशस्वी करो. त्याने तुला सांगितल्याप्रमाणे तू परमेश्वर देवाचे मंदिर बांध. जेव्हा इस्रायलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंतर्ज्ञान आणि समजूतदारपणा देवो. इस्रायलासाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू न विसरता पाळ, म्हणजे तू यशस्वी होशील, बलवान हो व धैर्य धर. घाबरू नको किंवा ना उमेद होऊ नको. पहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने 1 लक्ष किक्कार सोने आणि 10 लक्ष किक्कार रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड लाकूड सुद्धा पुरवले आहे. तू या सर्वात अधिक भर घाल. तुझ्याजवळ पुष्कळ कामगार आहेत, पाथरवट, गवंडी आणि सुतार आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल असे हुशार लोक आहेत. जे कोणी सोने, रुपे, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात अशी असंख्य माणसे तुझ्या बरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरुवात कर. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. दाविदाने इस्रायलामधील सर्व पुढाऱ्यांना सुद्धा आपला पुत्र शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला, तुमचा देव परमेश्वर तुम्हा सोबत आहे आणि प्रत्येक बाजूने त्याने तुम्हाला शांती दिली आहे, कारण त्याने देशातले राहणारे माझ्या हाती दिले आहेत. परमेश्वराच्या पुढे आणि त्याच्या लोकांच्या आता हा देश ताब्यात आला आहे. तेव्हा आता अंतकरणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा, कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यामध्ये मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा. पहिले इतिहास अध्याय 23. आता दाविद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता. तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्रायलाचा राजा केले. त्याने इस्रायल मधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले. 30 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर 38,000 होती. त्यांच्यातले 24,000 लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि 6,000 अधिकारी आणि न्यायाधीश होते. 4,000 द्वारपाल होते. आणि दाविद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे 4,000 होते. लेवीचे पुत्र गेरशोन, कहात आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दाविदाने सर्व लेवींची 3 गटांमध्ये विभागणी केली. गेरशोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते. लादान याला 3 पुत्र, यहियेल हा थोरला, नंतर जेथाम व योएल. शिमीचे पुत्र असे शलोमोत, हजियेल व हारान. लादानच्या घराण्यांचे प्रमुख हे होते. शिमीला 4 पुत्र, यहत, जिजा, यऊश आणि बरिया. यहत हा त्यापैकी मोठा, दुसरा जिजा. यऊश आणि बरिया यांना मात्र फार संतती नव्हती, त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई. कहाथाला 4 पुत्र होते, अमराम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल. अहरोन आणि मोशे हे अमरामाचे पुत्र. अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेचा पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकास आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती. मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात. गेरशोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र. शबुएल हा गेरशोमचा थोरला पुत्र. रहाब्या आणि अलियेजरचा थोरला पुत्र हा एकुलता एक होता. रहाब्याला मात्र बरीच अपत्ये झाली. शलोमित हा इस्हारचा पहिला पुत्र. हेब्रोनाचे पुत्र याप्रमाणे: यरिया मोठा, अमर्या दुसरा, यहजियल तिसरा, यकमाम चौथा. उज्जियलाचे पुत्र पहिला मिखा आणि नंतरचा इशिया. महली आणि मुशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि किश हे महलीचे पुत्र. एलाजाराला कन्या रत्नेच झाली, त्यास पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन किशाच्या घराण्यात गेल्या. मुशीचे पुत्र महली, एदर आणि यरेमोत हे झाले लेवीचे वंशज. आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजदाद झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे 20 किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम. दाविद म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकास शांती लाभली आहे. परमेश्वर यरुश्लेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे. तेव्हा लेवींना निवास मंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणार नाही. लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दाविदाची इस्रायल लोकास अखेरची आज्ञा होती. त्यानुसार 20 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मनुष्यांची मोजदाद झाली. अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदिरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या त्यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुद्ध ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत. मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू, बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज तव्यावर भाजलेले मळलेले सर्व काही सिद्ध करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हेही काम त्यांच्याकडे होते. ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत आणि परमेश्वरास शब्बात दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत. ते दर्शन मंडप पवित्र स्थानाचे प्रमुख होते आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते. पहिले इतिहास अध्याय 24. अहरोनाच्या वंशजाची वर्गवारी. नादाब, अबिहू, एलाजार व इथामार. पण नादाब आणि अबिहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्यही नव्हते. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले. दाविद व एलाजाराच्या वंशातल्या सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहिमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली. इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात 16 जण तर इथामारच्या वंशजात 8 जण प्रमुख होते. दोन्ही वंशातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काही जणांना पवित्र स्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्व जण एलाजार आणि इथामार यांच्या वंशातले होते. आणि लेव्यातल्या लेखक नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहिमलेख याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख यांच्या समोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई. पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, तिसरी हरिमाची, चौथी सोरिमाची, पाचवी मलकियाची, सहावी मयामिनाची, सातवी हक्कोसाची, आठवी अबियाची, नववी येशुआची, दहावी शकन्याची, अकरावी एल्याशिबाची, बारावी यकिमाची, तेरावी हुप्पाची, चौदावी येशेबाबची, पंधरावी बिलगाची, सोळावी इम्मेराची, सतरावी हेजिराची, अठरावी हप्पीसेसाची, एकोणीसावी पथय्याची, विसावी यहजकेलाची, एकवीसावी याखिनाची, बावीसावी गामुलची, तेवीसावी दलायाची आणि चोवीसावी माझ्याची. परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमांकाने नेमणूक करण्यात आली. इस्रायलाचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले. लेवीच्या इतर वंशजांची नावे खालील प्रमाणे: अमरामाच्या वंशातील शुबायल, शुबायलाचे वंशज यहदाया, रहब्याचे वंशज रहब्याच्या वंशात इशिया मुख्य, इसहार वंशजांपैकी शलोमोत, शलोमोथाच्या वंशजातून यहद, हेब्रोनाचा थोरला पुत्र यरिया, हेब्रोनाचा दुसरा पुत्र अमर्या, यहजियेल तिसरा आणि चौथा यकमाम, उज्जियला वंशातला मिखा, मिखाच्या वंशातला शामीर, मिखाचा भाऊ इशिया, इशियाचा पुत्र जखर्या, मरारीचे वंशज महली आणि मुशी, याजियाचा वंशज बनो, मरारीचे वंशज याजियापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री, महलीपासून एलाजार हा महलीचा पुत्र, याला अपत्य नव्हते, किशाचे वंशज यरहमेल, महली एदर आणि यरिमोत हे मुशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली. राजा दावीद, सादोक, अहिमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्या समोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणे चिठ्ठ्या टाकल्या. पहिले इतिहास अध्याय 25. दावीद आणि निवास मंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमात व यदुथून ही ती अपत्ये, विणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी आसाफाच्या वंशातले जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते. यदुथुनाचे वंशज गदल्या, सारी, यशया, हजब्या, मतिथ्या हे सहा जण आपला पिता यदुथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकार स्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. हेमानाचे वंशज हुकिया, मतन्या, उज्जियेल, शबुएल, यरिमोत, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दलती, रोममती, एजेर, याशबकाशा, मलोथी, होथीर आणि महजियोत. हेमान हा राजाचा संदेष्टा होता. हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला 14 मुले आणि 3 मुली देऊन सन्मानित केले. हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदुथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होते. ते आणि त्यांचे नातेवाईक गायन कलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले 288 जण होते. त्यांनी लहान थोर गुरु शिष्य सर्वांनी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली. तेव्हा असफाच्या मुलांच्या संबंधित पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली, दुसरी गदल्याची, त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून 12 जणांना घेतले, तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून 12 जणांना घेतले, चौथी चिठ्ठी इसरीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून 12 जणांना घेतले, पाचवी नथन्याची, त्याचे पुत्र व नातलग यामधून 12 जण, सहावी चिठ्ठी बुक्कीयाची, त्याचे पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, सातवी यश्रेलाची, त्याचे पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, यशयाची आठवी, या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, नववी मतन्याची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, दहावी शिमीची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, अकरावी अजरेलाची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, बारावी हशब्याची, त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यामधून 12 जण, तेरावी शुबायलाची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, चौदावी मतिथ्याची, त्याचे पुत्र नातलगामधून 12 जण, पंधरावी येरेमोथची, त्याचे पुत्र आणि नातेवाईक यामधून 12, सोळावी हनन्याची, त्याचे पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, सतरावी याश्बकाशाची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, अठरावी हनानीची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, एकोणीसावी मल्लोथीची, त्याचे पुत्र आणि आप्त यामधून 12 जण, विसावी अलियाथची, त्याचे पुत्र आणि नातलग मधून 12 जण, एकवीसावी होथीरची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, बावीसावी गिद्दलतीची, त्याचे पुत्र आणि नातलग यामधून 12 जण, तेवीसावी महजिथोतची, त्याचे पुत्र आणि भाऊबंद यामधून 12 जण, चोवीसावी रोममती एजेरची, त्याचे पुत्र आणि नातलगामधून 12 जण. पहिले इतिहास अध्याय 26. द्वारपालांचे गट हे पहारेकरी कोरहाच्या वंशजातील होते. त्यांची नावे अशी: असाफाच्या वंशातील कोरहाचा पुत्र मेशेलेम्या, मेशेलेम्याला पुत्र होते, जखऱ्या हा त्यातला मोठा, यदियेल दुसरा, जबद्या तिसरा, यथनियेल चौथा, एलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेने सातवा, ओबेद अदोम याची अपत्ये, शमाया थोरला, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा, अम्मीएल सहावा, इसाखार सातवा, पौलथय आठवा. देवाची ओबेद अदोमावर खरोखरच कृपादृष्टी होती. शमाया हा ओबेद अदोमाचा पुत्र, त्यालाही पुत्र संतती होती. हे पुत्र सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांची आपल्या घराण्यावर सत्ता होती. अथनी रफायल ओबेद एलाजाबाद अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाऊबंद सर्व प्रकारच्या कामात कुशल होते. हे सर्व ओबेद अदोमाचे वंशज, त्याची अपत्ये, पुरुष नातेवाईक असे सर्वच निवास मंडपाच्या सेवेत बलवान व पराक्रमी होते. ओबेद अदोमाचे एकंदर 62 वंशज होते. मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून 18 जण होते. ते सर्व पराक्रमी होते. मरारीच्या वंशातला होसा शिमरीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्यास मुख्य केले होते. हिलकिया दुसरा, तबल्या तिसरा, जखऱ्या चौथा, होसास पुत्र आणि भाऊबंद मिळून 13 जण होते. यांना द्वारपालांच्या गटावर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते. एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यामध्ये वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता. शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा पुत्र जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा समजदार मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली. ओबेद अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीज वस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद अदोमाच्या मुलांकडे आले. शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथाची चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. प्रत्येक घराण्यासाठी पहारेकरी स्थापित केले होते. पूर्वेला 6 लेवी, उत्तरेला प्रतिदिनी 4, दक्षिणेला प्रतिदिनी 4 आणि भांडाराच्या रक्षणासाठी 2 जोड्या होत्या. पश्चिमेकडील शिवारावर 4 जण पहारा देत, 4 जण त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि 2 शिवारात असत. हे द्वारपालांचे वर्ग होते. कोहराचे वंशज आणि मरारीचे वंशज यांनी ते भरले होते. देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातल्या अहिया हा प्रमुख होता. लादान हा गेरशोनाच्या वंशातील, यहिएली हा लादानाच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक होता. जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहिएलीचे पुत्र होते. परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावर देखरेख ठेवणारे होते. अमरामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळातून सुद्धा आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. मोशेचा पुत्र गेरशोम याचा पुत्र शबुएल हा भांडारावर देखरेख करणारा नायक होता. अलीयजराकडून त्याचे भाऊबंद अलीयजराचा पुत्र हा रहाब्या होता. रहाब्याचा पुत्र यशया, यशयाचा पुत्र योराम, योरामाचा पुत्र जिखरी आणि जिखरीचा पुत्र शलोमोत. दाविद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलेमोत आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते. युद्धात मिळालेल्या काही लुटीपैकी त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी समर्पित केली. शमुएल संदेष्टा, किशाचा पुत्र शौल आणि नेरचा पुत्र अबनेर, सरुएचा पुत्र यवाब यांनी परमेश्वरास समर्पित केलेल्या प्रत्येक पवित्र वस्तूंचे रक्षणही शलोमोत आणि त्याचे भाऊबंद करत असत. इसहाराच्या वंशजांपैकी कनन्या व त्याचे अपत्ये इस्रायलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायाधीश होते. हेब्रोनी वंशातला हशब्या व त्याचे भाऊबंद 1700 शूरवीर यार्देनेच्या अलीकडे पश्चिमेस परमेश्वराच्या सेवेसाठी व राजाच्या कामासाठी इस्रायलावर देखरेख करत होते. हेब्रोनी यांच्या वंशातला यरिया हा त्यांच्या वंशाचा प्रमुख होता. त्याच्या घराण्यावरून त्याची मोजणी केली. दाविदाच्या राज्याच्या कारकिर्दीच्या 40व्या वर्षी त्यांचा तपास केला आणि त्यांना गिलाद मधल्या याजेर नगरात कर्तबगार अशी माणसे आढळली. आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे 2700 नातलग यरियाला होते. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी आणि राज्याचे कामकाज साठी रौबेनी गादी आणि मनुष्यचा अर्धा वंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे 2700 जण दाविदाने नेमले. पहिले इतिहास अध्याय 27. ही इस्रायल वंशजांच्या घराण्यातील प्रमुखांची यादी म्हणजे हजारांचे व शंभरांचे सरदार त्याचप्रमाणे सैन्याचे अधिकारी हे राजाची सेवा अनेक मार्गाने करत. प्रत्येक सैन्याचा गट हे वर्षाच्या सर्व महिन्यात सेवा करत असे. प्रत्येक गटात 24,000 माणसे होती. पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलाचा पुत्र. याशबामच्या गटात 24,000 जण होते. तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता. अहो इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा प्रमुख असून मिक्लोत हा त्यांचा नायक होता. त्याच्या गटात 24,000 माणसे होती. तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया हा यहोयादाचा पुत्र. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली 24,000 माणसे होती. हाच तो बनाया जो तिसातला शूर व तिसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता. चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती यवावाचा भाऊ असायल. त्यानंतर त्याचा पुत्र जबद्या हा पुढे आपला सेनापती झाला. त्याच्या तुकडीत 24,000 पुरुष होते. शम्मूत हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 पुरुष होते. इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशाचा पुत्र असून तो कोई नगरातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते. सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलस पलोनी हा होता. हा एफ्रायमाच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते. आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बक है हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते. नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियजर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात 24,000 सैनिक होते. दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय हा जेरह कुळातला असून नटोफाती इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 पुरुष होते. अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया हा पिथारोनचा असून एफ्रायमाच्या वंशातला होता. त्याच्या गटात 24,000 पुरुष होते. बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय हा अथनियल कुळातला आणि नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते. हे प्रमुख असे होते. रौबेन जिखरीचा पुत्र अलियजर. शिमोन माकाचा पुत्र शफाट्या. लेवी कमुएलाचा पुत्र हशब्या. अहरोन सादोक यहुदा अलिहू हा दाविदाचा एक भाऊ. इस्साखार मिखायलाचा पुत्र अमरी. जबलून ओबद्याचा पुत्र इश्माया. नफ्ताली अजरियलाचा पुत्र यरिमोत. एफ्राइम वंशाचा अजर्याचा पुत्र होशेत. पश्चिम मनुष्ये पदायाचा पुत्र योएल. गिलादातल्या मनुष्याच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. बन्यामिन वंशाचा अधिकारी अब्नेरचा पुत्र यासियेल. दान वंशाचा यरोहामाचा पुत्र अजरेल. हे झाले इस्रायलाच्या वंशाचे प्रमुख. दाविदाने इस्रायलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्रायलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे परमेश्वराने सांगितले होते. म्हणून इस्रायलांची लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दाविदाने 20 वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही. सरुवेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करू शकला नाही. देवाचा इस्रायलाच्या लोकांवर खोप झाला. त्यामुळे ही मोजणी दाविद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही. राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे अधिकारी पुढील प्रमाणे. अदियेलाचा पुत्र अजमावेत हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जियाचा पुत्र योनाथान शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या आणि किल्ल्यातल्या भांडारांचा प्रमुख होता. कलूपचा पुत्र एजरी हा शेतात काम करणाऱ्यांवरचा प्रमुख होता. रामा येथील शिमी रामाथी हा द्राक्षीच्या मळ्यांवर होता. द्राक्षीच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षरसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता. गदेरी हा बालहनान जैतुनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उमराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतुनाच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता. आणि चित्रय शारोणी हा शारोनात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा पुत्र शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता. ओबिल इश्माइली हा उंटांवरचा प्रमुख होता. येद्या मेरोनोत गाढवांवर मुख्य होता. याजीज हगारी मेंढरांवर मुख्य होता. दाविद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते. दाविदाचा काका योनाथान हा सुज्ञ मंत्री आणि लेखक होता. हखमोनी याचा पुत्र यहियेल याच्यावर राजपुत्राच्या लालन पालनाची जबाबदारी होती. अहिथोफेल राजाचा मंत्री आणि हुशय राजाचा मित्र होता. हा अर्की लोकांपैकी होता. अहिथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा पुत्र. यवाब हा राजाचा सेनापती होता. पहिले इतिहास अध्याय 28. दाविदाने इस्रायलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूरवीर आणि लढवय्ये यांना यरुश्लेमेत एकत्र बोलावले. नंतर राजा दाविद त्यांच्या पुढे उभा राहून म्हणाला, माझ्या बांधवांनो आणि लोकांनो माझे ऐका. परमेश्वराचा कराराचा कोष ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारीही केली होती. पण देव मला म्हणाला, तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही, कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस. इस्रायलाचा देव परमेश्वर याने मला सर्व काळ इस्रायलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे, कारण त्याने यहुदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली. देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्रायलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे. त्याने मला म्हटले, तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील, कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्या प्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्व काळ स्थैर्य देईन. तर आता सर्व इस्रायल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्या समोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा, यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्व काळचे वतन म्हणून द्यावा. हे शलमोना माझ्या पुत्रा, आपल्या वडिलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर, कारण परमेश्वर सर्वांची अंतकरणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील तर तो तुझा कायमचा त्याग करील. परमेश्वराने त्याचे पवित्र स्थानासाठी, मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव, बलवान हो आणि हे कर. दाविदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे द्वार मंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला. त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा, याजक आणि लेवी यांच्या गटाची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली. सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले, रुपयाच्या सर्व पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुपयाचे वजन दिले, सोन्याच्या दीपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी एक एक दीपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले, आणि रुपयाच्या दीपस्तंभासाठी एकेका दीपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दीपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुपयाचे वजन दिले, आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुपयाच्या मेजासाठी रुपयाचे वजन दिले. शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुपयाच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले. धूपवेदीसाठी शुद्ध केलेल्या सोन्याचे आणि जे करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले. दाविद म्हणाला, हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रूपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत. दाविद शलमोनाला पुढे म्हणाला, बलवान हो आणि धैर्य धर, काम कर, कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्या सोबत आहे. तेव्हा घाबरू नको, परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही. देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामात कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागीर कामात मदत करण्यास तुझ्या बरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील. पहिले इतिहास अध्याय 29. राजा दाविद सर्व इस्रायल समुदायाला म्हणाला, माझा पुत्र शलमोन यालाच देवाने निवडले आहे, तो अजून सुकुमार व अनुभवी आहे, पण हे काम फार महत्वाचे आहे. हे भवन काही मनुष्यांसाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे. माझ्या देवाच्या मंदिरासाठी मी माझ्या शक्तीने सर्वोत्तम सोन्याच्या वस्तूंसाठी सोने व चांदीच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड, जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविध रंगी मौल्यवान रत्ने आणि संगमरवरी दगड हेही विपुलतेने दिले आहे. आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखीन माझा वैयक्तिक सोन्या रुपयाचा ठेवाही देत आहे. 3,000 किक्कार ओफिरचे शुद्ध सोने, 7,000 किक्कार निर्भय रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुपयाने झाकायच्या आहेत. कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हे तऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोने व रुपे मी दिले. आता तुम्हा इस्रायलींपैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात? तेव्हा वडीलधारी मंडळी, इस्रायल वंशाचे प्रमुख सरदार, अधिकारी, राज्यसेवेतील कारभारी या सर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगी दाखल दिल्या. देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू 5000 किक्कार सोने, 10000 किक्कार रुपे, 18000 किक्कार पितळ आणि 1,00,000 किक्कार लोखंड दिले. ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्शोन घराण्यातील यहियेल याच्या हाती ती दिली. ती सर्व लोकांनी अगदी मनापासून स्वखुशीने परमेश्वरास अर्पण दिले, त्यामुळे सर्वांनी आनंद केला. राजा दाविदही फार आनंदित झाला. त्या समुदायापुढे दाविदाने परमेश्वराचे स्तुती गीत म्हटले. हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, आमच्या पित्या, सदा सर्व काळ तू धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत, कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्या उच्च पदास पोहोचलेला तूच आहेस. संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्याच हातात आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे. देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो. या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत. आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुद्धा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही. हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुझ्या पवित्र नावाच्या सन्मानासाठी तुझे मंदिर बांधायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे. हे देवा, लोकांची अंतकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुद्ध आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे. हे परमेश्वर, अब्राहम, इसहाक आणि इस्रायल या आमच्या पूर्वजांचा तूच देव आहेस. तू आपल्या लोकांच्या अंतकरणाच्या ठाई हे विचार व या कल्पना निरंतर राहतील व त्यांची मने तुझ्याकडे लागतील असे कर. माझा पुत्र शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतकरणपूर्वक पालन करावे आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे. तेथे जमलेल्या सर्व लोकास दाविद म्हणाला, आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या. तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वरास लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले. दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. 1000 बैल, 1000 एडके, 1000 कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्रायलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले. मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दाविदाचा पुत्र शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राजा म्हणून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकाला अभिषेक केला गेला. त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपला पिता दाविदाची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्रायलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत. एकूण एक सरदार, सैनिक आणि राजा दाविदाची सर्व अपत्ये शलमोन राजाच्या अधीन झाले. परमेश्वराने शलमोनाला सर्व इस्रायलाच्या देखत फार थोर केले आणि पूर्वी इस्रायलाच्या कोणत्याही राजाला नव्हते असे राजाला ऐश्वर्य मिळाले. इशायाचा पुत्र दाविद याने संपूर्ण इस्रायलावर 40 वर्षे राज्य केले. दाविदाने इस्रायलावर राज्य केले तो काळ 40 वर्षांचा होता. तो हेब्रोन नगरात 7 वर्षे राजा होता. मग यरुश्लेमामध्ये त्याची कारकीर्द 33 वर्षांची होती. पुढे वृद्ध झाल्यावर दाविदाला मृत्यू आला. त्यास सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्यास कमतरता नव्हती. त्यानंतर त्याचा पुत्र शलमोन राजा झाला. राजा दाविदाचा इतिहास पहिल्यापासून शेवटपर्यंत संदेष्टा शमुएल याच्या ग्रंथात आणि संदेष्टा नाथानाच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिलेला आहे. त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द इस्रायल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथामध्ये आहे. पहिले इतिहास अध्याय 3 आणि हेब्रोनात दाविदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते. अहिनवाम इज्रेल करीन हिज पासून अम्नोन हा ज्येष्ठ. अबिगईल कर्मेल करीन हिचा पुत्र दानियल हा दुसरा. गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अपशालोम हा तिसरा पुत्र. हग्गीतचा पुत्र अदोनिया हा चौथा. अबिटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा. दाविदाची पत्नी एगला हिचा इथ्रम हा सहावा. दाविदाच्या या 6 पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दाविदाने तेथे 7.5 वर्षे राज्य केले. यरुश्लेम येथे त्याने 33 वर्षे राज्य केले. अम्मीएलची कन्या बथशुवा हिच्यापासून दाविदाला यरुश्लेम शहरात 4 पुत्र झाले. शिमा शोबाब नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र. इतर 9 पुत्र इभार अलिशामा एलिफ्लेट नोगा नेफेग याफी अलिशामा इल्यादा एलिफ्लेट ही दाविदाची मुले होती. त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहीण होती. शलमोनाचा पुत्र रहबाम होता. रहबामाचा पुत्र अबिया होता. अबियाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट. यहोशाफाटाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र अहजा होता. अहजाचा पुत्र योवाश होता. योवाशाचा पुत्र अमस्या होता. अमस्याचा पुत्र अजर्या होता. अजर्याचा पुत्र योथाम होता. योथामाचा पुत्र अहाज होता. अहाजाचा पुत्र हिजकिया. हिजकियाचा पुत्र मनश्शे. मनश्शेचा पुत्र अमोन होता. अमोनाचा पुत्र योशिया होता. योशियाचे पुत्र थोरला योहानान. दुसरा यहोयाकीम. तिसरा सिदकिया. चौथा शल्लूम. यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिदकिया होता. यखन्याला बाबिलोन मध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तियेल मल्किराम पदाया शेन्सर यकम्या होशामा व नदब्या. पदायाचे पुत्र जरुबाबेल शिमी. जरुबाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमित ही त्यांची बहीण होती. जरुबाबेलाला आणखीही 5 पुत्र होते. हशुबा ओहेल बरेख्या हसद्या युशोब हेसेद ही ती होते. पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया. यशयाचा रफाया. रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या. शखन्याचे वंशज शमाया. शमायाचे 6 पुत्र शमाया हट्टूश इगाल बारिहा निरह्या आणि शाफाट. निरह्या याला 3 पुत्र एल्योवेने हिजकिया आणि अजरीकाम. एल्योवेनेला 7 पुत्र होते. त्यांची नावे होदव्या एल्याशिब पलाया अकूब योहानन दलाया अनानी. पहिले इतिहास अध्याय 4 यहुदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल. शोबालचा पुत्र राया, त्याचा पुत्र यहत, यहताचे पुत्र अहुमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत. इज्रेल, इश्मा व इद्वाश ही एटामाची पुत्रे. त्यांच्या बहिणीचे नाव हसललेल पोनी. पनुएलाचा पुत्र गदोर आणि एजेराचा पुत्र हुशा ही हूरची पुत्र. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता. अशूरचा पुत्र तकोवा. तकोवाला दोन स्त्रिया होत्या, हेला आणि नारा. नाराला अहुजाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे पुत्र झाले. सेरत, इसहार, एथरान हे हेलाचे पुत्र. हक्कोसाने अनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हरुमचा पुत्र अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसचे होते. याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरणीय होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. ती म्हणाली, कारण याच्या वेळी मला असह्य प्रसव वेदना झाल्या. याबेसाने इस्रायलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, तू खरोखर मला आशीर्वाद देशील, माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढवशील, माझ्यावर संकट येऊन मी दुःखित होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल. आणि देवाने त्याची विनंती मान्य केली. शुहाचा भाऊ कलूब, कलूबाचा पुत्र महीर, महिराचा पुत्र एश्टोन, बेथराफा, पासेहा आणि तहिन्ना ही एश्टोनचे पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर नहाश हे रेखा येथील लोक होते. अथनियेल आणि सराया हे कनाजचे पुत्र. हथथ आणि म्योनोथाय हे अथनियेलाचा पुत्र. म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सारायने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे हराशिम जे कुशल कारागिराचे मूळ पुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले. यफुन्ना याचा पुत्र कालेब. कालेबचे पुत्र म्हणजे इरू, एला आणि नाम. एलाचा पुत्र कनाज. जीफ, जिफा, तिर्या आणि असरेल हे यहललेलाचे पुत्र. एजराचे पुत्र येथेर व मरद, येफेर व यालोन. मेरेदाची मिस्री पत्नीने मिर्याम, शम्माय आणि एष्टमोआचा पिता इश्बह यांना जन्म दिला. त्याच्या यहुदी पत्नीला गदोराचा पिता, येरेद, सोखोचा पिता, हेरेब आणि जानोहाचा पिता यकुथियेल हे झाले. हे बिथ्याचे पुत्र होते. फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते. होदियाची पत्नी ही नहमाची बहीण होती. हिचे पुत्र गार्गी, कैला आणि माकाथी. एष्टामोआ यांचे पिता होते. अम्नोन, रिन्ना, बेन हनान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेत आणि बेन जोहेत. यहुदाचे पुत्र शेला. याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली. तसेच त्याच्यापासून योकिम, कोजेबा येथील लोक, योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशुबी लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे. शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते. नमुएल, यामिन, यरीब, जेरह, शौल हे शिमोनाचे पुत्र. शौलाचा पुत्र शल्लूम. शल्लूमचा पुत्र मिप्साम. मिप्सामचा पुत्र मिश्मा, मिश्माचा पुत्र हम्मुएल, हम्मुएलाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र शिमी। शिमीला 16 मुले आणि 6 मुली होत्या, पण शिमीच्या भावांना फारशी पुत्र बाळे झाली नाहीत। यहुदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही। शिमीच्या वंशजातील लोक बैरशेबा, मोलादा व हसूर शुवाल, बिल्हा, असेम, तोलाद, बथुएल, हर्मा, सिकलाग, बेथमरका बोथ, हसर सुसिम, बेथ बिरी व शाराइम येथे राहत होते। दाविदाच्या कारकिर्दी पर्यंत ही त्यांची नगरे होती। त्यांचे गाव एटाम, ऐन, रिमोन, तोखेन आणि आशान अशी या 5 नगरांची नावे। बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते। आपल्या वंशावळीची नोंदही त्यांनीच ठेवली। त्यांच्या घराण्यातील वडिलांची नावे मेशोबाब, यमलेक, अमस्याचा पुत्र योशा, योएल, येहू हा योशिब्याचा पुत्र, सरायाचा पुत्र योशिब्या, असियलचा पुत्र सराया, एल्यो विनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदियेल, यशिमियेल, बनाया। जीजा हा शिफीचा पुत्र, शिफी हा अल्लोनचा पुत्र, अल्लोन यदायाचा पुत्र, यदाया शिमरीचा पुत्र आणि शिमरी शमायाचा पुत्र। ज्यांची नावे इथे दाखल केली आहेत ते सर्व आपापल्या कुळांचे प्रमुख होते। त्यांच्या घराण्याची झपाट्याने वाढ झाली। ते खोऱ्याच्या पूर्वेला अदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोचले। आपल्या कळपांना चरायला गायराने हवीत म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले। त्यांना विपुल व चांगली गायराने मिळाली। तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता। हमाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत। हिजकिया यहुदाचा राजा होता। त्यावेळी ते लोक गदोर पर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली। हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या। तेथे राहणाऱ्या मुनी लोकांसही त्यांनी ठार केले। आजही या भागात मुनी नावाचे लोक आढळत नाही। तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली। मेंढरांसाठी गायराने असल्याने ते तिथे राहिले। शिमोनाच्या घराण्यातील 500 माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली। इशीचे पुत्र पलट्या, निरया, रफाया आणि उज्जियल हे होते। काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला। तेवढे अजून आहेत। त्यांना शिमोन यांनी ठार केले। तेव्हापासून सेईर मध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत। पहिले इतिहास अध्याय 5। रौबेन इस्रायलाचा थोरला पुत्र होता, पण त्याने आपल्या पित्याचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले, म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही। यहुदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारी पण त्याच्यापासून आले, पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते। इस्रायलाचा थोरला पुत्र रौबेन याचे पुत्र हनोक, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी, योएलाचे वंशज हे होते। योएलाचा पुत्र शमाया होता। शमायाचा पुत्र गोग होता। गोगचा पुत्र शिमी होता। शिमीचा पुत्र मिखा होता। मिखाचा पुत्र राया होता। रायाचा पुत्र बाल होता आणि बालाचा पुत्र बैरा होता। अशूरचा राजा तिलगत पिलनेसर याने कैद केले। बैरा रौबेन वंशाचा नेता होता। योएलाचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरूनच येथे केली आहे। इएल मुख्य, चखऱ्या, योएलाचा पुत्र शमा, याचा पुत्र अजाज, याचा पुत्र बेला, नबो आणि बालमौन पासून ते अरोयर पर्यंत राहत होते. फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती. शौलाच्या कारकिर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले. त्यांच्याजवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलेखा येथपर्यंत राहत होते. योएल हा बाशानाला मुख्य नायक होता. दुसरा शाफाम, मग यानय व शाफाट. त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मिखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जिया आणि एबर हे सात हे अबिहाईलचे वंशज. अबिहाईल हुरीचा पुत्र, हुरी यारोहाचा पुत्र आणि यारोहा गिलादाचा, गिलाद मिखाएलाचा, मिखाएल यशिशा याचा पुत्र, यशिशाया यहदोचा पुत्र, यहदो बुजाचा पुत्र, अही हा अब्दीएलाचा पुत्र, अब्दीएल गुनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख. ते गिलादात व बाशानाच्या गावात शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते. यहुदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्रायलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वांची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती. मनुष्याच्या वंशातील अर्धे लोक आणि रौबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण 44,760 सैनिक युद्ध शिक्षण घेतलेले होते. हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना सहाय्य मिळाले तेव्हा हगारी व त्यांच्या बरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला. कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरोसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला. त्यांनी त्यांची जनावरे यासह 50,000 उंट, 2,50,000 मेंढरे, 2,000 गाढवे आणि 1,00,000 माणसे मिळवले. पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले. बाशानापासून बाल हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनुष्याच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली. मनुष्याच्या घराण्याचे प्रमुख एफेर, इशी, अलियेल, अज्रियेल, यिर्मया, होदव्या, यहदियेल हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिद्ध पुरुष. आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुद्ध अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्या समोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला. इस्रायलाच्या देवाने अशूरचा राजा पूल व तिलगत पलनेसर यांना ईर्षेला पेटवले. त्याने मनुष्याचा अर्धा वंश रौबेन आणि गाद घराण्यातील लोकास कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यंत ते तेथे राहत आहेत. पहिले इतिहास अध्याय 6. गेरशोन, कहात आणि मरारी हे लेवीचे पुत्र. अमराम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाताचे पुत्र. अहरोन, मोशे, मिर्याम हे अमरामचे पुत्र. नादाब, अबिहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र. एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासाचा अबिशुआ, अबिशुआचा पुत्र बुक्की, बुक्कीचा पुत्र उज्जी, उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरह याने मरायोथला. मरायोथ हा अमर्याचा बाप आणि अमर्या अहिटूबचा पुत्र सादोक, सादोकाचा पुत्र अहिमास, अहिमासाचा पुत्र अजर्या, अजर्याचा पुत्र योहानान, योहानानचा पुत्र अजर्या. शलमोनाने यरुश्लेम मध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजर्याच याजक होता. अजर्या याने अमर्या याला जन्म दिला. अमर्याने अहिटूबला, अहिटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम, शल्लूमचा पुत्र हिल्किया, हिल्कियाचा पुत्र अजर्या. अजर्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादकाला जन्म दिला. परमेश्वराने नबुखदनेसराच्या हातून यहुदा आणि यरुश्लेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादक युद्ध कैदी झाला. गर्शोम, कहात आणि मरारी हे लेवीचे पुत्र, लिबनी आणि शिमी हे गेर्शोमचे पुत्र, अमराम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाताचे पुत्र, महली आणि मुशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे. गर्शोमचे वंशज असे, गर्शोमचा पुत्र लिबनी, लिबनीचा पुत्र यहत, यहताचा पुत्र जिम्मा, जिम्माचा पुत्र यवाह, यवाहाचा इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, जेरहाचा यात्राय. कहाताचे वंशज असे, कहातचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबचा कोरह, कोरहचा पुत्र असीर, असीराचा पुत्र एल्काना आणि एल्कानाचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफचा पुत्र असीर, असीरचा पुत्र तहत, तहताचा पुत्र उरियेल, उरियेलचा उज्जिया, उज्जियाचा शौल, अमायस आणि अहिमोत हे एल्कानाचे पुत्र, एल्कानाचा पुत्र सोफय, सोफयचा पुत्र नहत, नहतचा पुत्र अलियाब, अलियाबाचा यरोहाम, यरोहामाचा एल्काना, एल्कानाचा पुत्र शमुएल, थोरला योएल आणि दुसरा अबिया हे शमुएलाचे पुत्र. मरारीचा पुत्र महली, महलीचा लिबनी, लिबनीचा पुत्र शिमी, शिमीचा उज्जा, उज्जाचा पुत्र शिमा, शिमाचा हग्गिया आणि त्याचा असाया. कराराचा कोष तंबूत ठेवल्यावर दाविदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली. यरुश्लेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शन मंडपाच्या निवास मंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत. गायन सेवा करणाऱ्यांची नावे, कहात घराण्यातील वंशज, हेमान हा गवई, हा योएलाचा पुत्र, योएल शमुएलाचा पुत्र, शमुएल एल्कानाचा पुत्र, एल्काना यरोहामाचा पुत्र, यरोहाम अलियेचा पुत्र, अलियेल तोहाचा पुत्र, तोहा सुफाचा पुत्र, सुफ एल्कानाचा पुत्र, एल्काना महतचा पुत्र, महत अमासयाचा पुत्र, अमासय एल्कानाचा पुत्र, एल्काना योएलाचा पुत्र, योएल अजर्याचा पुत्र, अजर्या सफन्याचा पुत्र, सफन्या तहताचा पुत्र, तहत असीरचा पुत्र, असीर एब्यासाफचा पुत्र, एब्यासाफ कोरहचा पुत्र, कोरह इसहारचा पुत्र, इसहार कहातचा पुत्र, कहात लेवीचा पुत्र, लेवी इस्रायलाचा पुत्र. आसाफ हेमानाचा नातलग होता. हेमानाच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्याचा पुत्र, बरेख्या शिमाचा पुत्र, शिमा मिखायलाचा पुत्र, मिखायल बासेयाचा पुत्र, बासेया मल्कियाचा पुत्र, मल्कीया एथनीचा पुत्र, एथनी जेरहाचा पुत्र, जेरह हा अदाया याचा पुत्र, अदाया एतानाचा पुत्र, एताना हा जिम्मी याचा पुत्र, जिम्मी शिमीचा पुत्र, शिमी यहत याचा पुत्र, यहत हा गोरशेम याचा पुत्र, गोरशेम लेवीचा पुत्र, मरारीचे वंशज हेमान आणि असाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र, किशी अब्दीचा पुत्र, अब्दी मल्लुखाचा पुत्र, मल्लुख हशब्याचा पुत्र, हशब्या अमस्याचा पुत्र, अमस्या हा हिल्कियाचा पुत्र, हिल्किया अमसीचा पुत्र, अमसी बानीचा पुत्र, बानी शेमर पुत्र, शेमेर महलीचा पुत्र, महली मुशीचा पुत्र, मुशी मरारीचा पुत्र, मरारी हा लेवीचा पुत्र. आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते. अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पण करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञा पिले त्याप्रमाणे परमपवित्र स्थानाच्या सर्व कामासाठी व इस्रायल लोकांकरता प्रायश्चित करीत. अहरोनाचा वंशज असे मोजले. अहरोनाचा पुत्र एलाजार, एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासाचा पुत्र अभिशुआ, अभिशुआचा पुत्र बुक्की, बुक्कीचा पुत्र उज्जी, उज्जीचा पुत्र जरह्या, जरह्याचा पुत्र मरायोत, मरायोथाचा पुत्र अमर्या, अमर्याचा पुत्र अहिटूब, अहिटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहिमास. अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालील प्रमाणे होते. कहात कुळाची पहिली चिठ्ठी निघाली. यहुदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली. पुढच्या जागा आणि हेब्रोन नगर जवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली. अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रय नगर होते. याखेरीज त्यांना लिबना, यत्तीर, एष्टामोवा, हिलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह, आशान, युत्ता आणि बेत शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. बन्यामिनाच्या वंशातील लोकास गिबा, अल्लेमेथ, अनाथोत ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना 13 नगरे मिळाली. कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशातून 10 नगरे मिळाली. गर्शोमच्या वंशजातील कुळांना 13 नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफ्ताली आणि बाशानमधील काही मनश्शे या वंशाच्या घराण्याकडून मिळाली. मरारीच्या वंशजातील कुळांना 12 नगरे मिळाली. रौबेनी, गाद आणि जबलून यांच्या घराण्यातून चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली. ही नगरे व भोवतालची जमीन इस्रायल लोकांनी मग लेवींना दिली. यहुदा, शिमोन आणि बन्यामिन यांच्या घराण्यातून चिठ्ठ्या टाकून लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली. एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण, यकमाम, बेत होरोन, अयालोन आणि गथ रिमोन ही नगरे कुरणाच्या जमिनी सकट त्यांना मिळाली. मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्रायलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकास दिली. गर्शोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोत हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले. त्याखेरीज गर्शोमच्या वंशजांना केदेश, दाबरत, रामोत, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखराच्या वंशजांकडून मिळाली. रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह. माशाल, अब्दोन, हुकोक, रहोब ही नगरे कुरणासह आशेर वंशातून गर्शोम कुटुंबांना मिळाली. हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली. गालिल मधील केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफ्तालीच्या वंशातून गेरशोम वंशाला मिळाली. आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक, त्यांना योकनिम करता रिमोनो आणि ताबोर ही नगरे जबलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमीनही अर्थातच मिळाली. यार्देनेच्या पलीकडे यरिहो जवळ यार्देन नदीच्या पूर्वेला रौबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट, कदेमोथ कुरणासकट आणि मेफात कुरणासकट दिली. मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट, हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायराना सकट मिळाली. पहिले इतिहास अध्याय 7. इस्साखारला 4 पुत्र होते. त्यांची नावे अशी: तोला, पुआ, याशूब आणि शिमरोन, उज्जी, रफाया, यरियेल, यहमय, इब्साम आणि शमुएल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दाविदाच्या दिवसापर्यंत 22,600 इतकी झाली. इजरय्या हा उज्जीचा पुत्र, मिखाएल, ओबद्या, योएल आणि इशिया हे इजरय्याचे 5 पुत्र. हेही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते. त्यांच्या घराण्यात 36,000 सैनिक युद्धाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते, कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते. इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून 87,000 लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते. बन्यामिनाला 3 पुत्र होते, बेला, बेकर आणि यदियेल. बेलाला 5 पुत्र होते, एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोत आणि इरी हे ते 5 होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात 22,034 सैनिक होते. जरीमा, योवाश, अलीएजर, येल्लोवेनय, अमरी, यरेमोत, अबिया, अनाथोत व अलेमेत हे बेकेरचे पुत्र. आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. 20,200 सैनिक होते. यदियेलाचा पुत्र बिल्हान, बिल्हानाचे पुत्र यऊश, बन्यामिन, एहूद, कनाना, जेथान, तारशिश व अहिशाहर यदियेलचे पुत्र हे त्यांच्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्याकडे 17,200 सैनिक युद्धाला तयार होते. शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम. अहसियल, गुनी, येसर आणि शल्लूम हे नफ्तालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज. मनुष्यचे पुत्र असरियल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता. हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्याच्या बहिणीचे नाव माका होते. मनुष्यच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या. माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र उलाम आणि रेकेम. उलामचा पुत्र बदान हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनुष्यचा पुत्र. माखीरची बहीण हमोलेखेत हिला इशहोद, अबियेजेर आणि महला हे पुत्र झाले. अय्यान, शेखेम, लिखी आणि अनियाम हे शमीदचे पुत्र. इफ्रायमाची वंशावळ पुढील प्रमाणे: इफ्रायमाचा पुत्र शुथेला, शुथेलाचा पुत्र बेरेद, बेरेदाचा पुत्र तहत, तहताचा पुत्र एलादा, एलादाचा पुत्र तहत, तहताचा पुत्र जाबाद, जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले, कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरे ढोरे चोरण्यास गेले होते. एजेर आणि एलद हे इफ्रायमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले. मग इफ्रायमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरिया ठेवले, कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती. त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेत होरोन आणि उज्जन शेरा ही बांधली. रेफ हा इफ्रायमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ, रेशेफचा पुत्र तेलह, तेलहचा पुत्र तहन, तहनाचा पुत्र लादान, लादानाचा पुत्र अम्मीहूद, अम्मीहूदाचा अलिशामा, त्याचा पुत्र नून आणि नुनाचा पुत्र यहोशवा. इफ्रायमाच्या वंशजांनी वतने आणि गावे पुढील प्रमाणे: त्या ठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे: पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी. शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत. मनुष्याच्या सीमेला लागून असलेली बेथशान, तनाक, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश, एवढ्या भागात इस्रायलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते. इम्ना, इश्वा, इश्वी, बरिया हे अशेराचे पुत्र. त्यांची बहीण सेरा, हेबेर, मल्कियेल हे बरियाचे पुत्र. मल्कियेचा पुत्र बिरजावीत, यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शुआ ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता. पासक, बिम्हाल, अश्वद हे यफलेटचे पुत्र. अही, राहागा, यहुबा व अराम हे शेमेराचे पुत्र. शेमेरचा भाऊ हेलेम, त्याचे पुत्र शोफह, इम्ना, शेलेश आणि अमाल. सोफहचे पुत्र सुहा, हरनेफेर, शुआल, बेरी व इम्ना. बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथरान, बैरा. यफुन्ने, मिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र. अरह, हनियल व रिस्या हे उल्लाचे पुत्र. हे सर्व आशेराचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशवयांनी मोजलेले असे ते 26,000 लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते. पहिले इतिहास, अध्याय 8. बेला हा बन्यामिनचा ज्येष्ठ पुत्र, आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा, चौथा नोहा व पाचवा राफा. आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अभिहूद, अभिशुआ, नामान, अहोह, गेरा, शफुफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र. यहुदाचे पुत्र गिबा इथल्या पितृकुळाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहत येथे नेले. नामान, अहिया व गेरा यास त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले. शहर इमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्य झाली. त्याची पत्नी होशेद हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मलकाम, यऊस, शख्या, मिरमा हे पुत्र झाले, ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते. हुशीम पासून शहर इमाला, अबिटूब आणि एलपाल हे पुत्र झाले. एबर, मिशाम, शमेद, बरिया आणि शमा हे एल्पाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली. बरिया आणि शमा हे अयालोन मधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गत येथील रहिवाशांना हुसकावून लावले. हे बरियाचे पुत्र अय्यो, शासक यरेमोत, जबद्या, अराद, एदर, मिखाएल, इश्पा, योहा हे बरियाचे पुत्र. जबद्या, मशुल्लाम, हिचकी, हेबेर, इश्मरे, इजलिया, योबाल हे एल्पाचे पुत्र. याकिम, जिखरी, जब्दी, एलियने, सिल्थय, अलियेल, अदाया, बराया, शिमरात हे शिमीचे पुत्र. इश्पान, एबर, अलियेल, अब्दोन, जिखरी, हनान, हनन्या, एलाम, अंथोथिया, इफदया, पनुएल हे शासकचे पुत्र होत. शमश्रय, शहर्या, अथल्या, यारेशा, एलिया, जिखरी हे यरोहामाचे पुत्र. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरुश्लेम येथे राहत होते. गिबोनाचा पिता येईएल तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका, त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन, सूर, किश, बाल, नादाब, गदोर, अय्यो, जेखर आणि मिकलोत ही इतर अपत्ये. शिमा हा मिकलोतचा पुत्र. आपल्या यरुश्लेम मधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते. किशचा पिता नेर, किश शौलाचा पिता आणि शौल योनाथान, मलकीशुआ, अबिनादाब, एशबाल यांचा पिता. योनाथानाचा पुत्र मरीबाल, मरीबाल मिखाचा पिता. पिथोन, मेलेक, तरेया आणि अहाज हे मिखाचे पुत्र. यहो अद्दाचे वडील अहाज. यहो अद्दा अलेमेत, अजमावेत व जिमरी यांचा पिता होता. जिमरी हा मोसाचा पिता होता. बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा असेल. असेलाला सहा पुत्र होते. ते म्हणजे अजरिकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या, हान. असेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र ज्येष्ठ पुत्र उलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलिफ्लेत. उलामाचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र नातवंडे मिळून 150 जण होते. हे सर्व बन्यामिनाचे वंशज होते. पहिले इतिहास अध्याय 9. इस्रायलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्रायलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहुदाच्या लोकास बाबेल येथे कैद करून नेण्यात आले. त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या नगरात येऊन राहिले ते म्हणजे इस्रायल लोक, याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग. यरुश्लेमामध्ये राहणाऱ्या यहुदा, बन्यामिन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक राहत होते. उथय हा अम्मीहुदाचा पुत्र. अम्मीहुद हा अमरीचा पुत्र. अमरी इमरीचा पुत्र. इमरी बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहुदाचा पुत्र. यरुश्लेमामध्ये राहणाऱ्या शिलोनी लोक असे. ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे पुत्र. यरुश्लेम मधील जेरहचे वंशज म्हणजे यौवेल आणि त्याचे एकंदर 690 भाऊबंद. बन्यामिन घराण्यातील लोक. सल्लू हा मशुल्लामाचा पुत्र. मशुल्लाम होदव्याचा पुत्र. होदवा हसनुआचा पुत्र. इब्नया हा यहोहामाचा पुत्र. एला उज्जीचा पुत्र. उज्जी मिखरीचा पुत्र, मशुल्लाम शफाट्याचा पुत्र, शफाट्या रघुवेलचा पुत्र, रघुवेल इब्निया याचा पुत्र. त्याचे नातेवाईक वंशावळीच्या यादीत लिहिले ते एकंदर 956 होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. यरुश्लेम मधील याजक यदया, यहोयारीब, याखिन, अजर्या. अजर्या हा हिल्कियाचा पुत्र, हिल्किया मशुल्लामाचा पुत्र, मशुल्लाम सादोकाचा, सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहिटूबचा पुत्र. अहिटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकारी होता. यहोहामाचा पुत्र अदाया होता. यहोराम हा पशहुराचा पुत्र, पशहूर मल्कियाचा पुत्र आणि अदियेलाचा पुत्र मसय. अदियेल यहजेराचा पुत्र, यहजेरा मशुल्लामाचा पुत्र, मशुल्लेम मशिल्लेमितचा, मशिल्लेमित इम्मेराचा पुत्र. असे एकंदर 1760 याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामात फार प्रवीण होते. यरुश्लेम मधील लेवी घराण्यातले लोक हशुबचा पुत्र शमाया, हशुब अजरीकामचा पुत्र, अजरीकाम हशब्याचा पुत्र, हशब्या हा मरारीच्या वंशातला. याखेरीज बकुबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हेही यरुश्लेमामध्ये राहत होते. मतन्या मिखाचा पुत्र, मिखा जिखरीचा पुत्र, जिखरी असाफाचा पुत्र, ओबद्या शमया याचा पुत्र, शमया गालालचा पुत्र, गालाल यदुथूनचा पुत्र. याखेरीज आसा याचा पुत्र बरेख्या हाही तेथे राहत होता. असा एल्कानाचा पुत्र हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावामध्ये राहत होता. यरुश्लेम मधील द्वाररक्षक शल्लूम, अक्कूब, तलमोन, अहिमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य. हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते. शल्लूम हा कोरे याचा पुत्र, कोरे हा एब्यासाफाचा पुत्र, एब्यासाफ कोरहाचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवास मंडपाच्या द्वार रक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून द्वारपालाचे काम पार पाडीत होते. पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजाराचा पुत्र होता. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. मशेलेम्या याचा पुत्र जखर्या दर्शन मंडपाचा द्वारपाल होता. निवास मंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर 212 निवडक द्वार रक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दाविद आणि शमुएल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती. परमेश्वराच्या मंदिराच्या निवास मंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती. आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत आले की सलग 7 दिवस मदतीला राहत. या सर्व द्वारपालांचे नायकत्व 4 लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते. देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्या सभोवते जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांच्यातले काही जण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत, ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत. आणि त्यांच्यातले काही जण सामानावर व पवित्र स्थानाच्या सर्व पीठ, द्राक्षरस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य आणि साधनांची काळजी घेण्यास यावर नेमलेले होते. याचकांचे काही पुत्र सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत. लेव्यातले एक मतिथ्या जो शल्लूम कोरही याचा थोरला पुत्र होता, अर्पणाच्या भाकरी तयार करणाऱ्यांचा प्रमुख होता. कहातीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ प्रत्येक शब्बात वारी समक्षतेच्या भाकरी तयार करणाऱ्यांचे प्रमुख होते. लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख गायक होते. हे मंदिरातील खोल्यात राहत होते, कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे. हे लेव्यांच्या घराण्यातील प्रमुख होते. जशी त्यांची वंशावळांमध्ये नोंद केली होती ते यरुश्लेमात राहत होते. गिबोनाचा पिता इएल गिबोनात राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव माका होते. इएलच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव अब्दोन, सूर, किश, बाल, नेर आणि नादाब. त्याचे आणखी पुत्र गदोर, अय्यो, जखऱ्या आणि मिकलोत ही त्यांचीच अपत्ये. मिकलोत शिमामाचा पिता होता. ते सुद्धा यरुश्लेमेमध्ये आपल्या भाऊबंदांजवळच राहत होते. नेर हा किशाचा पिता होता. किश शौलाचा पिता होता. शौल योनाथान, मलकीशुवा, अभिनादाब आणि एशबालाचा पिता होता. मरीबाल हा योनाथानाचा पुत्र. मिखा हा मरीबालाचा पुत्र. पिथोन, मेलेक आणि तरहेया हे मिखाचे पुत्र. अहाज याराचा पिता होता. यारा अलेमोथ, अजमावेत आणि जिमरी यांचा पिता होता. जिमरी मोसाचा पिता होता. मोसा बिनाचा पिता होता. बिना रफायाचा पिता होता. रफाया एलासाचा पिता होता. एलासा अलेसाचा पिता होता. असेलाला सहा पुत्र झाले. त्यांची नावे अजरिकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या आणि हनान ही असेलाची अपत्ये होती.